নিয়াজ জয়দেব সিং দর্শনন্ত জাতীয় ভূমিমধ্যে তিথে কাম পাহাণ্যাসাঠী আলো হতো। याच्या पूर्वी मी जेव्हा आलो तेव्हा पाहण्यासाठी मी आता चौकशी केली बरोबर 3 वर्ष आणि 4 महिने झाले। आज परत आल्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये कामाची प्रगती कशी चालली होती त्याची थोडीफार माहिती पण मला दिल्लीला असताना होत होती, परंतु आज प्रत्यक्ष इथं आल्यानंतर जी माहिती घेतली त्यानंतर माझ्या मनाला समाधान झालं। विशेषतः 1962 मध्ये जी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतरच्या काळामध्ये या डॉक्समधल्या नवर डॉक्समधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कामगारांनी अधिकाऱ्यांनी एक निष्ठेने आणि देशप्रेमाने काम करावं काम करण्याचा प्रयत्न केला। मला आता सांगत होते सुखनंदन की असा कुठलाही प्रसंग निर्माण झाला नाही की ज्यावेळी हे काम करा आणि ते काम होत नाही असं तक्रार करावी लागली। आणि म्हणून या राष्ट्राच्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्या सगळ्या कामगारांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जी श्रद्धा जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मला पहिल्या प्रथम तुमचे आभार मानले पाहिजेत मनापासून, मी धन्यवाद देतो तुम्हाला। कारण राष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी ती जी कोणा व्यक्तीची किंवा कुठल्या तरी अधिकाराच्या जागेची जबाबदारी संरक्षण मंत्री किंवा रक्षा मंत्री म्हणून तुम्ही मनुष्य जाऊन जर घेतला तर तो देशाचं रक्षण करणार याचा अर्थ त्याच्या स्वतःच्या बाहूनी काही संबंध देशाचं रक्षण करणार असं वाटत नाही। तो एक प्रतीक असतो, संबंध देशातल्या जनतेचं एक प्रतीक आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या तांत्रिक ज्ञानाच्या मदतीने सगळ्यांच्या सज्जनीस्थळ हे काम करता येतं आणि करावं लागतं। आणि म्हणून मी पाहिलं या देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक विविध कार्यक्षेत्र आहेत। समुद्र किनाऱ्याला आल्यानंतर नेव्हीशी संबंधित असणारे अधिकारी युनिफॉर्ममध्ये काम करणारे कार्यकर्ते दुसरे अधिकारी किंवा बाकीचे जवान, परंतु त्यांच्या पाठीमागं तांत्रिक क्षेत्रात वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी हजारो माणसांची संख्या जशी आपल्या इथं आपल्याला दिसतो तीच गोष्ट आहे। आपण जर एअरफोर्सचं काम पाहायला गेला तर एक साधं विमान चालवण्याकरता जरी कदाचित एक फायटर बॉम्बर असला तर दुसरं असतं तर कदाचित एका दिवसा नॅव्हिगेटरची मदतीनं त्यांना काम करता येतं, परंतु ते विमान चालू करण्याकरता हजारो माणसांची यंत्रणा ज्या पाठिंब्याचं काम करत असते तीच गोष्ट सैन्याची आहे। तेव्हा रक्षणाचं काम निव्वळ युनिफॉर्ममधली माणसं करतात असं नाही, तो नवाशीने सांगितलं असं ना की तुमचा रक्षामंत्री किंवा संरक्षण मंत्री असं आपलं काम आपण करू शकत नाही, तीच गोष्ट युनिफॉर्ममध्ये असणारे ज्या सर्व्हिस होतात त्यांच्या ते आपली बहादुरी करतात, आपल्या आतापर्यंत कामाची जी बहादुरी आहे ती बहादुरी दाखवतात, त्यांचं त्यातलं जे तांत्रिक ज्ञान आहे लढवण्याचं ते वापरतात, दिलेली यंत्रणा त्यांनी शस्त्रास्त्राची वापरून आपला पराक्रम करतात, परंतु त्या शस्त्रास्त्राच्या चालवण्याच्या पाठीमागे किती मोठे परिश्रम असतात किंवा त्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये या कामासंबंधीची एक शक्ती किंवा प्रेम निर्माण केल्याशिवाय ती संरक्षणाची यंत्रणा आम्ही नाही करू शकत का आम्ही। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सुद्धा काम होऊ शकतं तेव्हा की जेव्हा यामध्ये असणारा प्रत्येक मनुष्य मनाने समाधानी आहे, त्याला न्याय मिळतो आहे, त्याच्या ज्या मागण्या असतील किंवा त्याच्या ज्या गरजा असतील त्या 100% जरी पुऱ्या करता आल्या नाही तरी त्या गरजांचा विचार मैत्रीनं सहानुभूतीनं प्रेमानं होतो ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या म्हणजे समाधानी किसान किंवा समाधानी कामगार आम्हाला आपल्या समाजामध्ये सापडतात। आणि म्हणून तुमच्या याही ज्या भावना आहेत याही भावनांची कदर झाली पाहिजे, याही भावनांच्याकडे सहानुभूतीनं आपुलकीनं जिव्हाळ्यानं पाहायला पाहिजे। आता त्याचा अर्थ असा नव्हे की मी एखादी कुठली गोष्ट तुम्ही जी सरळीत म्हणाल ती किंवा इथं कोणी असणारी माणसं कबूल करतील मानतील, पण सबंध देशाच्या शक्तीचा साधनांचा तिथे आम्हाला विचार करावा लागेल. परंतु प्रश्न येतो, प्रश्न त्याच्या पाठीमागे की कोणती दृष्टी आहे, कुणीतरी मालक आणि कुणीतरी नोकर. ही भावना माझ्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे लोकशाहीच्या जमान्यामध्ये हळूहळू कमी झाली पाहिजे, विशेषतः शासनाच्या क्षेत्रामध्ये. तिथं कोण राज्य करतं आणि कोण राज्य ज्यांचं राज्य चालतं अशी कोण माणसं असा फरक नाही करता येणार. असं आहे की या तऱ्हेचं शासन असं बनलं पाहिजे की शासन करता हा ज्यांच्यासाठी शासन चाललं आहे, कुणावरती शासन चाललेलं नाही, त्यांच्यासाठी शासन चाललेलं असतं, त्यांच्याकरता चाललेलं असतं. असं जे चालणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये आणि शासन करणाऱ्यांच्यामध्ये एक नवीन नात्र, नवीन जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. आणि तो कसा होऊ शकेल, तर ज्या तऱ्हेचं ते काम करत असतात, ते ज्याच्यासाठी हे काम चाललं असतं त्या कामासंबंधाने दोघांचं काहीतरी नातं आहे. जो उभे राहिलेलं नेव्हीचे अधिकारी आणि माझ्यामध्ये काय संबंध आहे, मी मिनिस्टर आणि ते कोणी अधिकारी, हे तरी नातं त्यांनी का मानलं आणि मी का मानलं, कारण त्यांचीही त्या राष्ट्रावरती शक्ती आहे सध्या आणि माझी आहे. त्या देशासंबंधीच्या श्रद्धेतनं हे नातं निर्माण झालं, म्हणजे कायद्यानं झालेलं नाही नातं. कायद्यानं झालेलं नातं जे आहे, कायद्यानं झालेलं नातं हे पुस्तकात राहतं. कायद्यासुद्धा शेवटी निर्माण झालेले व्यवहारात असलेले जे नियम आहेत ते कुठेतरी सातडा वगैरे आपण कायद्यात राहतो, पण शेवटी हे सगळे नियमन हे संबंध निर्माण होते याला कुठेतरी अंतःकरणाची प्रकट असणारे असं दुसरं काहीतरी एक मूल्य असावं लागतं, आदर्श असावा लागतो, काही श्रद्धेचं स्थान असावं लागतं. ते जसं आहे या बाबतीमध्ये तसं इथंही कामगार आणि इतर मंडळ यांच्यामध्ये ते नाता असलं राहिलेलं. एका खासदार वर्षामध्ये मी आपण सांगू इच्छितो की पता नाही हे इमर्जन्सी राहील की न राहील, राहावी की न राहावी, आज ह्या देशामध्ये आपल्या चर्चेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा निकाल होईल, त्यांचं एक व्यावहारिक स्वरूपाचा राजकीय स्वरूपाचा मुद्दा आहे, त्याचा निर्णय घेतला जाईल. पण एक तरी गोष्ट खरी आहे की देशाच्या अवतीभोवती जर आपण पाहिलं तर जी 62 साली जी संकट निर्माण झालं होतं, मी असं नाही मुद्दा, मी माझा मुद्दा स्पष्ट करू शकतो की जे संकट निर्माण झालंय ते संकट संपूर्णपणे गोव्याच्या बाहेर गेलंय. चीनचं किंवा आणखीन पाकिस्तानच्या जे चीनच्या मैत्रीतनं निर्माण होणारं जे संकट आहे ते संकट दूर झालेलं नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. तर त्याच्याकरता म्हणून तो डिफेन्स ऑफ इंडियाचा कायदा राहावा किंवा राहू नये या प्रश्नार्थ माझं मी मत देत नाही, तो स्वतंत्र मुद्दा किंवा निकालचा मुद्दा ते व्हावा. पण ही संकटाची परिस्थिती आपल्या देशापुढे बराच काळ राहील अशी मला सुचवली. आणि या संकटाला जर तोंड द्यायचं असलं तर माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही, एकमात्र शंका नाही माझ्या मनामध्ये की हे करायचंच असेल काम तर त्याच्यासाठी राष्ट्रीय संरक्षणाची जी जी कामं आम्ही अंगीकारलेली आहे. मी या एवढा मर्यादित प्रश्नाबरोबर बोलतो की राष्ट्रीय संरक्षणासाठी म्हणून जी जी कामं आपण अंगीकारली आहे, स्वीकारली आहे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या आम्हाला कायम स्वरूपाच्या जबाबदाऱ्या बनवाव्या लागतील आणि तो आमचा स्वभाव बनवावा लागेल की रक्षणाची तयारी ठेवणं हा हे काम करत राहावं लागेल. तर ते होऊ शकेल तेव्हा दोन गोष्टींची गरज आहे असं मी मानतो. एक तर आमच्या देशामध्ये जी एकतेची भावना आहे त्या एकतेची भावना ही आम्हाला अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाच्या एकीला दृष्ट लागेल त्या देशाच्या एकीच्या मध्ये ही संकट निर्माण होतील असे कसलेही प्रश्न कसल्याही भावना या देशामध्ये आपणाला वाढू देता कामा नये. त्याचं काही करता आलं तर ह्या संकट आणणारी देशाच्या एकत्रित मार्गामध्ये संकट निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्यांना बाजूला कसं हटवता येईल ही पहिली गोष्ट तुम्हाला मला केली पाहिजे आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये फार नेत्यांनी प्रगती केली पाहिजे, पण फार गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. मला कल्पना तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये महागाईचे प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, मला कल्पना. मी मंत्री असलो तरी माझ्या कचेरीत जातो तेव्हा मंत्री, मी घरात गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे, तिथे काय लागतं त्याची मला कल्पना, त्या अडीअडचणींची कल्पना. आणि बऱ्याच मोठ्या कुटुंबाचा करता माणूस आहे मी, मला त्याचं जास्त दुःख माहिती तेव्हा हे मला कल्पना येते. परंतु आम्हाला हेही करायला पाहिजे की या 5-10 वर्षामध्ये की या सगळ्या प्रश्नांना मी कशी उत्तरं दे, ते उत्तरं तुम्हाला मला शोधली पाहिजे. परंतु ते कुठल्या तरी एखाद्या पक्षाची जबाबदारी आहे किंवा एखाद्या सरकारची जबाबदारी असं सोडून नाही राहणार, त्यामुळे सगळ्यांना हे चालवलं पाहिजे आहे गाडा. तर मी आता सांगू इच्छितो की राष्ट्रावरती मी जे संकट आहे असं आपण सांगितलं, चीनचं किंवा आणखीन कुणाचं, पाकिस्तानचं करायचं त्यांच्या मैत्रीचं, तर याही लोकांच्या मनामध्ये या देशासंबंधानं वैर करण्याची किंवा दुश्मनी करण्याची जी बुद्धी निर्माण होती ती केव्हा होती निर्माण? तेव्हा त्यांना असं वाटतं की दुश्मनीचा एखादा आपण जर एक जबरदस्त डाव टाकला तर तो डाव यशस्वी होण्याइतके आम्ही दुबळे आहोत असं त्यांना वाटलं तर मनुष्य दुश्मन हल्ला करते की नाही? दुश्मनाला जर असं वाटलं की नाही हे जबरदस्त लोक आहेत, यांच्यामध्ये एकी आहे, यांच्यामध्ये प्रसंग पडला तर जागाची तयारी आहे अशी भावना आहे या देशामध्ये असं त्यांना वाटलं तर दुश्मनी करण्यापूर्वी तेही 10 वेळा विचार आपल्या मनाशी करतो. आणि म्हणून देशातली एकता आणि देशातली आर्थिक प्रगती ही दोन अशी आमच्या डोळ्यापुढची ध्येय आहेत की त्याच्यापासून आम्हाला क्षणभर सुद्धा बाजूला हक्का येणार नाही. तो विचार मी आपल्याला धन्यवाद द्यायला जेव्हा आलो तेव्हा हेही दोन विचार आपल्या पुढे सांगितले पाहिजे. आमचं सांगणं माझं कर्तव्य मानतो म्हणून मी आपल्याकडे गोष्टी शोधल्या. आपण एवढ्या उन्हाचे थांबलात आलात आणि प्रेमाने माझे हे गुरुशब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला अत्यंत मनापासून आभारी आहे. धन्यवाद.